श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। कालच्या भागामध्ये माऊलींनी निरूपण करताना स्पष्ट सांगितलं की गुणातीत होण्याचा योग्य मार्ग म्हणजे आपण साक्षी होऊन, दृष्टा होऊन सर्व जगाला पाहणे, सर्व कर्मांना पाहणे, आणि असं करत असताना आपण या देहापेक्षा निराळे, पवित्र आणि शुद्ध असे आत्मा आहोत याची पदोपदी जाणीव ठेवणे। आणि ज्यावेळी पुरुष अशा गुणांचा दृष्टा होऊन गुणांवाचून इतर दुसरा करता नाही, आपण करता नाहीच, जे काही करता आहेत ते गुण आहेत असे जाणतो, मग तो त्या गुणांपासून निराळा होतो आणि तो पुरुष गुणातीत होण्याच्या मार्गावर लागतो। का नटलेनी लाघवे, नटू जैसा न झकवे। एखादा बहुरूप्याचं सोंग करणारा, तो बहुरूपी एखादं सोंग आणतो आणि त्याला माहीत असतं की हे सोंग म्हणजे मी नव्हे, हा नृसिंह अविता अवतार म्हणजे मी नव्हे, हा पाठीवर बसलेला जो राक्षस आहे तो मी नव्हे, तैसे गुणजात देखावे न होनिया। अगदी त्याप्रमाणे हे जे सगळ्या गुणांचा जो खेळ आहे तो साक्षी भावाने पाहतात। तै तिथुनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता। तो म्हणतो की मी जो आत्मा तो फक्त साक्षी आहे आणि मी अकर्ता आहे, कुठल्याही कर्मात मी लिप्त होत नाही। हे गुणची क्रिया जाता नियोजना, आणि जे काही कर्म झालेले ते सर्व या गुणांचेच नियोजन आहे। नियोजन म्हणजे गुणांनीच सगळं मॅनेज केलेलं आहे आणि मी या सर्व गुणांच्या पल्ल्याड पलीकडे आहे, असा तो हळूहळू गुणातीत होऊ लागतो। आता या पलीकडे जाऊन जन्म मृत्यू जरा यातून मुक्त होण्यासाठी जिवंत असतानाच मुक्ती कशी किंवा मोक्ष कसा मिळतो त्याबद्दलची माहिती आज माऊली आपल्याला देणार आहे। सुरू करूया आजचा भाग, 20व्या श्लोकापासून आजचा भाग सुरू होणार आहे। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। गुणाने तान्यतित्यत्रिन देही देह समुद्भवान जन्म मृत्यु जरा दुखैर विमुक्तो मृतमश्नुते। देहाला कारण असणाऱ्या या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म मृत्यू म्हातारपण हे सर्व दुःखे यातून मुक्त होऊन तो देहामध्ये राहणारा आत्मा, देहामध्ये असून सुद्धा तो अमृतत्व म्हणजे मोक्षपद पावतो। आता निर्गुणसे आणिक ते तो जाणे अचूक जे ज्ञाने केले टिकतया चीवरी किंबहुना पंडुसुता ऐसा तो माझी सत्ता पावे जैसी सरिता सिंधुत्वगा। नळीके वरुणी उठिला जैसा शूक शाखे बैसला तैसा मूळ हंते वेढिला तो म्हणनिया। अगा ज्ञानाचिया निदा जो घोरत होता बदबदा तो सस्वरूपी प्रबुद्धाचे इलाकी। पै बुद्धी भेदाचा आरिसा तया तो नी पडिला विरेशा म्हणनी प्रतिमुखा भासा मुकला तो। देहाभिमानाचा वारा आता वाजोठेला विरा तई ऐक्य विची सागरा जिवेशाही। आता निर्गुण म्हणून जे आणखी आहे ते तो बिनचूक जाणतो, कोण जो साक्षी भावामध्ये असतो, जो दृष्टा होऊन राहतो, तो हे विनचूक ओळखतो की निर्गुण म्हणून जे काही आहे ते काही वेगळंच आहे. कारण की ज्ञानाने आपले राहण्याचे ठिकाण त्याच्याच ठिकाणी केले आहे. फार काय सांगावे, अर्जुना जशी नदी समुद्रपणाला पावते त्याप्रमाणे असा तो पुरुष माझी सत्ता पावतो. जसा राघू नळीकेवरून उठून मोकळेपणाने झाडाच्या फांदीवर बसावा, तसा तो देह अहंता सोडून आपल्या स्वस्वरूपात ब्रह्म हेच मी आहे असे समजून तो स्वरूप अहंतेने वेष्टीला गेला होता, तो अज्ञानरूपी निद्रेने जो मोठमोठ्याने घोरत होता, हे शहाणे अर्जुना, तो अशा प्रकारे आत्मस्वरूपी जागा झाला. आत्मस्वरूपी जागा झाला म्हणजे तो गुणातीत होण्याच्या मार्गाला लागला. अर्जुना, भेद प्रतीती हाच कोणी आरसा. भेद प्रतीती म्हणजे द्वंद्व, कॉन्फ्लिक्ट, वेगवेगळेपणात जाणणे. हा मी उच्च तो नीच, मी श्रीमंत तो गरीब, ही भेद प्रतीती. मी अधिकारी तो शिपाई, असा तो त्याच्या हातून पडून फुटल्यामुळे तो प्रतिबिंबाच्या जीवपणाच्या भासाला मोकला. हे वीरा, आता या पुरुषाच्या ठिकाणी देह अहंकार रूप वारा वाहण्याचा बंद झाल्यामुळे लाटांचे जसे समुद्राशी ऐक्य होते त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी जीवाचे ईशासोबत, ईश म्हणजे ईश्वरासोबत ऐक्य होऊ लागले. म्हणून मद्भावेसी प्राप्ती पाविजे तेणे सरिसी वर्षांती आकाशी घनजात जेवी तेवी मी होनी निरूता मग देहींची ये असता नांगवे देह संभूता गुणासितो जैसा भिंगा चेनी घरे दीप प्रकाशु नावरे कान विजेचे सागरे वळवानळू तैसा लागेला गुणांचा बोधून मळये तयाचा तो देही जैसा व्योमींचा चंद्रजळी तिन्ही गुणा पुलालिये प्रौढी देही नाचविती वागडी तो पाहो ही न धाडी अहंते ते. म्हणून त्या पुरुषाला लागलीच माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे पावसाळा संपल्यावर ढग आकाश रूप होतात, म्हणजे ढग समाप्त होतात आणि आकाश सरळ दिसते, त्याप्रमाणे वस्तुत मदरूप झाल्यावर म्हणजे माझ्यापर्यंत आल्यावर जरी तो या देहात असला तरी तो देहाला उत्पन्न करणाऱ्या गुणांच्या तावडीतून सुटून जातो, त्यांच्या तावडीत तो सापडत नाही. ज्याप्रमाणे अभ्रकाच्या कंदिलाने दिव्याचा प्रकाश आवरला जात नाही अथवा समुद्राने जसा वडवानळ विझला जात नाही, त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचा बोध मळत नाही. जसा आकाशातील चंद्र जळामध्ये दिसतो तसा तो देहामध्ये असतो, म्हणजे तो देहामध्ये असून देहापासून अलिप्त असतो. तिन्ही गुण आपापल्या सामर्थ्याने देहामध्ये नाना प्रकारच्या चेष्टा करतात, पण तो आपल्या अहंतेला त्या चेष्टा पाहण्यासाठी पाठवत नाही. तो त्या चेष्टांपासूनही अलिप्तचा अलिप्तच असतो. आणि इथे स्पष्ट म्हटलं आहे, तिन्ही गुण आपुलालीय प्रौढी. तिन्ही गुण म्हणजे रजतमसत्व, त्याच्यामध्ये सत्वगुणसुद्धा इन्क्लुडेड आहे बरं का. असं समजू नका की चांगले कार्य केले आणि सत्वगुणी जर असेल एखादा तर त्याला अहंता पछाडत नाही असं नाही, त्याच्याही पलीकडे जाण्याची गरज आहे. हा ठायवरी नेहटोनी ठेलांतरी आता काय वर्ते शरीरी काही नेणे सांडुनी आंगीची खोळी सरपरी गालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे जाले का सौरभ्य जीर्णु जैसा आमोदी मिळोनी जाया आकाशा माघारा कमळ कोशा नये चितो पै स्वरूप समरसे तयाही गा जाले तैसे तेथ किन धर्म हे कैसे नेणे देह म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहींची ठेले कारण नाही तया। तो अंतकरणात दृढ निश्चयाने राहिला आहे। आता शरीराच्या ठिकाणी काय घडत आहे हे तो काही जाणत नाही, कारण जे घडत आहे ते सर्व तो साक्षी म्हणून पाहत आहे। आपल्या अंगावरची कात टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यावर ती त्याची कात कोणी सांभाळावी, तसे त्या पुरुषाच्या देहाचे झाले असते। अथवा कमळातील सुवास परिपक्व झाल्यावर जसा तो सुवास आकाशामध्ये मिळून जातो आणि तो पुन्हा कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही, अर्जुना ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे त्या पुरुषाचीही तशीच स्थिती झाली आहे। आणि तशा स्थितीत देहाचे धर्म काय आहेत, तो देह कसा आहे हे सर्व तो जाणतच नाही। तो या देहाच्या पलीकडे निघून गेलेला असतो, देहात असतो पण तो देहात राहून देहाच्या पलीकडे असतो। म्हणून जन्म म्हातारपण व मरण हे सर्व देहाचे जे सहा गुण आहेत ना, ते त्याच्या देहाच्या ठिकाणीच राहिले, त्यांचा त्याच्या आत्म्याशी म्हणजे त्याच्याशी त्याच्या स्वरूपाशी काही एक संबंध राहिला नाही। घटाचिया खापरिया घटभंगी फेळिलिया महदाकाश आपैसया जालेची असे तैसी देह बुद्धी जाये जय आपण पाठौ होये तैयान काही आहे ते वांचुनी येणे थोर बोधले पणे तयासी गा देही असणे म्हणून तो मी म्हणे गुणातीत जया देवाचिया बोला पार्तू अति सुखावला मेघे संबोखिला मेरू जैसा। घट फुटल्यावर मडके फुटल्यावर आणि त्या मडक्याच्या खापऱ्या फेकून दिल्यावर ते घटाकाश म्हणजे त्या घटाच्या आतमध्ये लपलेलं आकाश हे आपोआपच त्या महाआकाशामध्ये विलीन होते। त्याप्रमाणे देहबुद्धी गेल्यावर ज्यावेळी आत्मबुद्धी जागृत होते, आत्मस्वरूपाचे स्मरण होते, तेव्हा त्या आत्मस्वरूपापासून दुसरे काही शिल्लक राहील का? अशा थोर ज्ञान संपन्नतेने युक्त असे त्याचे देहामध्ये राहणे असते। देहामध्ये असतो पण तो थोर ज्ञान संपन्नतेने असतो, म्हणून मी त्याला गुणातीत असे म्हणतो। त्याच्यामध्ये थोर ज्ञान संपन्नता असते। ज्ञान कोणतं? मी देह नाहीच, मी तर आत्मा, आणि म्हणून तो गुणाच्या पल्ल्याड गेलेला असतो। जसा मेघांच्या गर्जनेने ओलावलेला मोर सुखावतो, त्याप्रमाणे या देवाच्या भाषणाने अर्जुन अतिशय सुखावला, अतिशय संतुष्ट झाला। मंडळी, जी पोचलेले लोक असतात, जे समर्थ सद्गुरू असतात, ज्यांना आत्मसाक्षात्कार घडलेला असतो, ते कायमस्वरूपी सांगत असतात की ज्ञान हे एक टूल आहे, आत्मस्वरूपापर्यंत पोचण्यासाठी ही एक गुरुकिल्ली आहे। नंतर ते आत्मस्वरूप प्राप्त झाले म्हणजे या गुरुकिल्लीची गरजच नाही, म्हणजे ते ज्ञानसुद्धा वाटून द्यायचे आहे, ते ज्ञानसुद्धा आपल्यासोबत ठेवायचे नाही, कारण त्या ज्ञानासोबत अहंकाराचे पाश आहे। मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, हा जो पाश तोही पूर्णपणे सोडायला लागेल, नाहीतर सद्गुण किंवा सत्वगुण किंवा चांगले जे गुण असतात ते सुद्धा बाधतात। आपण जे सत्कर्म करतो शेवटी ते भोगण्यासाठी सुद्धा परत जन्म घ्यावाच लागतो। म्हणून जेवढे वाईट कर्म बाधक तेवढेच जेवढं तमोगुण रजोगुण बाधक तितका सत्वगुणही बाधक आहे। कशासाठी? मोक्ष प्राप्तीसाठी। अर्जुन वाच
कैलिंगे स्त्रीं गुणा नेता नती तो भवती प्रभो किमाचार कथम चैत्रां स्त्रीं गुणा नती बव्रते।
अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या तीन गुणांच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणाने ओळखायचा, त्याचे आचरण कसे असते, या तीन गुणांच्या पलीकडे तो कसा जातो? आता इथे अर्जुनाच्या तीन शंका आहे बरं, तो कोणत्या लक्षणाने ओळखावा नंबर एक, नंबर दोन त्याचे आचरण कसे, बिहेवियर, त्याचं त्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये तो कसा वागतो, आणि नंतर त्याच तो जातो कसा, ॲक्झॅक्ट त्याचा मॅकॅनिझम, त्याच्या ट्रान्झिशनचं जे मॅकॅनिझम आहे ते कसं आहे, हे अर्जुनाने देवाला विचारलं।
तेणे तोषे वीरपुसे जी कोणी चिन्ही तो दिसे जया माजी वसे ऐसा बोधू तो निर्गुण काय आचरे कैसे नी गुण निस्तरे हे सांगिजो माहेरे कृपेचेनी। यया अर्जुनाचिया प्रश्ना तो षडगुणांचा राणा परिहारू आकरणा बोल तू असे म्हणे पार्था तुझी नवाई हे तुलेची पुससी काई ते नामची तया पाही साचे लटिके गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना होय तरी नांगवे गुणायया परी अधीन का नांगवे हेची कैसे निजाणावे गुणाचिये उखरवे माझी असता हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसो लाहसी परी साता तयासी रूप करू।
असा संतोष प्राप्त झाल्यानंतर तो वीर अर्जुन विचार करू लागला की महाराज ज्या पुरुषामध्ये असा बोध राहतो तो पुरुष कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, तो गुणातीत पुरुष काय आचरण करतो, तो गुणांचे निवारण कसे करतो, आपण कृपेचे माहेर घर आहात, आपण हे कृपा करून आम्हाला सांगावे। अशा या अर्जुनाच्या प्रश्नावर तो यशश्री औदार्य अशा सहा गुणांचा राजा श्रीकृष्ण तो उत्तर देत आहे। श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना तुझी प्रश्न करण्याची पद्धत अपूर्वच आहे, तो गुणातीत काय कर्मे करतो आणि गुणाहून कसा तरुण जातो हे एवढेच असे असंबद्ध काय विचारतोस, हे तुझे विचारणे खरे हे कसे खोटे आहे ह्या विचारण्यासारखे विसंगत आहे, कसे खरे हे कसे खोटे आहे। अर्जुनाचा प्रश्न विसंगत कसा आहे हे भगवान या ओवीस सांगतात, आणि गुणातीत ज्याला म्हणतात तो गुणाच्या अधीन तर नसतोच, अथवा तो जरी गुणात सापडला असला तरी तो त्या गुणांच्या अधीन होत नाही। या ओवीमध्ये अर्जुनाच्या प्रश्नाची दुरुस्ती करतात माऊली, हे ओरिजिनली गीतेत नाही माऊली करत आहे, म्हणजे पण तो गुणातीत पुरुष गुणाच्या गुंताळ्यात असताना तो गुणांच्या अधीन आहे किंवा तो गुणाच्या अधीन नाही हे कसे ओळखावे, असा हा संशय जर तुझ्या मनात असेल तर तुला तो प्रश्न सुखाने विचारता येईल। आता आम्ही त्याचे स्पष्ट उत्तर देतो ते ऐक। हे पण एक फार सुंदर स्थळ आहे ज्ञानेश्वरीमधलं, ज्याच्यामध्ये पूर्व पक्ष केलेला आहे आणि अर्जुनाची प्रश्न करण्याची किती खूबी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माऊलीने।
श्री भगवान उवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति।
श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, हे पांडवा सत्वगुणाचे कार्य प्रकाश, रजोगुणाचे कार्य प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्य मोह, ही प्राप्त झाली असता तो गुणातीत झालेला मनुष्य त्यांचा तिरस्कार करीत नाही आणि ही प्राप्त होऊन नाहीशी झाली असता त्यांची इच्छा करीत नाही। म्हणजे हे तिन्ही गुण, पहिलं लक्षण आहे बरं का, हे तीनच्या तिन्ही गुण, ते रजगुण सत्वगुण आणि तमोगुण कुठलाही गुण असू दे, ती जर प्राप्त झाली तर त्याचा स्वीकार नाही आणि ती जर हातून गेली तर त्याचं दुःख नाही, पुरस्कारही नाही ना तिरस्कारही नाही, दोन्ही गोष्टी नाही।
तरी रजाचे निमाजे देही कर्माचे आणूजे प्रवृत्ती जय घेई जे वेटाळुनी तै मीचिका कर्मठ ऐसा न ये श्रीमाठ का द्रैद्रले बुद्धिविट तो ही नाही अथवा सत्वेची अधिके जै सर्वेंद्रियी ज्ञान फाके तै सुविध्यता तोखे उमजे हिना का वाढी न लेनी तमे न गिळे जेची मोह भ्रमे तै अज्ञानत्वे न श्रमे घेणे हि नाही पै मोहाचा अवसरी ज्ञानाची चाळ न धरी ज्ञाने कर्मे नादरी होता न दुखी सायं प्रातर्मध्याना याती ही काळांची गणना नाही जेवी तपना तैसा असे।
तर रजोगुणाच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो त्यावेळी त्याच्या देहामध्ये कर्माचे अंकुर फुटतात, तेव्हा त्या गुणातीत पुरुषाला मी एक कर्मठ आहे असा अभिमान चढत नाही। अथवा कर्मे करण्याची राहिली तरी त्यांच्या बुद्धीला खेद तोही होत नाही। अथवा सत्वगुणाच्या आधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियांमध्ये ज्ञान फाकते त्यावेळी चांगल्या विद्वत्तेने मी ज्ञानी आहे असा हर्षभरित असा हर्ष किंवा आनंद होत नाही, किंवा चांगली विद्वत्ता प्राप्त झाली नाही तर त्याला त्याबद्दल खेदही वाटत नाही। अथवा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो गुणातीत पुरुष मोह आणि भ्रम यांच्याकडून ग्रासला जात नाही, त्याप्रमाणे तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही अथवा तो अज्ञानाचा स्वीकार करीत नाही। मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करीत नाही आणि ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही, त्याच्या हातून सहज कर्म झाले तर त्याचा खेदही करीत नाही। ज्याप्रमाणे सूर्याला प्रातःकाळ, मध्यान्न काळ आणि सायंकाळ या तिन्ही काळांची गणना नाही, सूर्याच्या गिणतीत नाही सगळे काळ, तसा तो गुणातीत पुरुष असतो म्हणजे त्याला तिन्ही गुणांची खबर नसते, त्याला काही वेगळ्याच म्हणजे सत्वगुणाच्या शास्त्राच्या वगैरे प्रकाशाने ज्ञानपणा याव्याचा आहे असं काहीच नाही, तो ज्ञानाची स्वतः मूर्तीच आहे।
तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे काई जळार्णव पाऊसे साजा होय ना प्रवर्तले नि कर्मे कर्मठत्व तया कागमे सांगे हिमवंतु हिमे कापे काई ना तरी मोह आलिया काई पा ज्ञाना मुकिजेल तया महागीते उन्हाळे या जाळवत असे।
त्याला काही वेगळ्याच म्हणजे सत्वगुणाच्या शास्त्राच्या वगैरे प्रकाशाने ज्ञानपणा याव्याचा नाही। समुद्र हा पावसाच्या योगाने पूर्ण भरलेला होतो का? अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर त्याला कर्मठत्व मी यथासांग कर्म करणारा आहे असा अभिमान वाटतो का? अर्जुना, हिमालय पर्वत कधी थंडीने थरथर कापतो का? अथवा तमाधिक्याने तमाच्या आधिक्तेमुळे त्याच्यासमोर मोह आला असता त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल का? उन्हाळ्याकडून महाअग्नी कधी जाळला जाईल का? अशा प्रकारे या श्लोकामध्ये, हा श्लोक 22वा श्लोक होता, याच्यामध्ये माऊलींनी आपल्याला या निरूपणामध्ये सांगितलं की जो गुणातीत पुरुष असतो, कुठलाही पुरुष असू द्या, प्रत्येकामध्ये तीनही गुण असतातच। कुणी या भ्रमात राहू नये की तो फक्त सत्वगुणी आहे किंवा हा रजोगुणी आहे किंवा तो तमोगुणी आहे, तीनही गुण प्रत्येकामध्ये असतातच कमी जास्त प्रमाणात। गुणातीत पुरुषाचं लक्षण जे सांगितलं आहे ते लक्षण हे आहे की तो यांच्या पाशामुळे बांधला जात नाही, त्याचा आत्मा नेहमी साक्षीभावाने जागरूक असतो, तो एक दृष्टा असतो आणि कुठल्याही प्रकारे तो या गुणांमुळे बांधला जात नाही। तमोगुणाची अधिकता झाली तर तमोगुणाचे जे पाश आहे, आलस, मोह प्रमाद याच्याने तो बांधला जात नाही. त्याच्या हातून सत्वगुण घडले तरी सत्कर्माचं काही तो जगाला सांगत नाही की मी हे सत्कर्म केलं. त्या सत्कर्माच्या कुठल्याही अहंकारात तो सापडत नाही. अशा प्रकारे हळूहळू तो गुणाच्या पलीकडे जातो. पुढे 22व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापासून राहिलेला भाग आपण उद्या घेणार आहोत. आज इथे थांबूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम
श्री पंढरीनाथ
महाराज की जय.